आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. रशिया युक्रेन संघर्ष विरामाबाबत प्रयत्न करण्याची पंतप्रधानांची ग्वाही. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध. अन्नदाता शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं ही काळाची गरज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला 27 पदकं, रितिकानं पटकावलं सुवर्णपदक. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान संघर्ष विराम व्हावा आणि शांततेसाठीच्या वाटाघाटी लवकरात लवकर सुरु व्हाव्यात यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न भारताकडून केले जातील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना दिली. यासंदर्भात काल पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला अशी माहिती पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर दिली आहे. भविष्यात युक्रेनबरोबर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भारत भर देईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन येत्या शुक्रवारी अलास्का इथं भेटणार आहेत. या पार्श्वभूमीवर काल हे संभाषण झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन येत्या शुक्रवारी अलास्का इथं भेटणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोनही देशांदरम्यान व्यापार करार होण्याची शक्यता ट्रम्प यांनी वर्तवली आहे. तसंच रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदी संदर्भात सकारात्मकता व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊस इथं पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की रशियाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती ही तिथल्या संघर्षामुळे आहे. अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 50% कर लादल्यानं त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी बोलण्यापूर्वी शांतता करारासाठी कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात याबद्दल भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे. अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं आधीच स्पष्ट केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेही सुरुच ठेवेल असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. कर कायदे सुधारणा विधेयक 2025 आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तीकर विधेयक 2025 अशा दोन विधेयकांना काल लोकसभेनं मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांच्या गोंधळातच ही विधेयकं सभागृहात सादर केली. प्राप्तीकराविषयीचे कायदे एकत्रित करून त्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं प्राप्तीकर विधेयक सादर करण्यात आलं आहे. 1961 प्राप्तीकर कायद्यात आणखी सुधारणा करणं आणि वित्त विधेयक 2025 दुरुस्ती करणं हा कर सुधारणा विधेयकाचा हेतू आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यातील सुधारणा विधेयकालाही लोकसभेत गदारोळातच मंजुरी मिळाली. पारदर्शकपणे राबवलेली निवडणूक प्रक्रिया लोकशाहीला बळकटी देते असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राजदकडून करण्यात येत असलेल्या आरोपांसंदर्भातील सत्यता पडताळताना निवडणूक आयोगानं ही बाब अधोरेखित केली. बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात समाज माध्यमावर चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोगानं बिहारमधील मतदार याद्यांसंदर्भातील सर्व दस्तऐवज आणि नियमित प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि इतर माहिती समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. बिहारमधील एसआयआरशी संबंधित मतदारांकडून थेट प्राप्त झालेल्या 10,500 अधिक दाव्यांपैकी 127 दावे आणि हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत निकाली काढले आहेत असंही निवडणूक आयोगानं सांगितलं. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. जागतिक जैव इंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीजच्या वतीनं काल पुण्यात बायोवर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राज संस्थेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित होते. जैव इंधन आणि हरित हायड्रोजन उत्पादनाचा वापर वाढला तर भारत ऊर्जा निर्यातदार देश बनेल असा विश्वास व्यक्त करून गडकरी म्हणाले,
हमारा एक ड्रीम है कि हमारा किसान केवल अन्नदाता नहीं होगा, हमारा किसान ईंधनदाता है, हमारा किसान बिटुमिन दाता है, हमारा किसान हवाई ईंधन भी बना सकता है, बना रहा है, हमारा किसान हाइड्रोजन भी बना रहा है, और आने वाले समय में पावर से लेकर ईंधन से लेकर बिटुमिन से लेकर हवाई ईंधन तक अगर किसान बनाएगा तो हमारी एग्रीकल्चर सेक्टर की ग्रोथ कितनी बढ़ेगी, एम्प्लॉयमेंट कितना क्रिएट होगा, ग्रोथ में उसका कंट्रीब्यूशन क्रिएट होगा और आत्मनिर्भर भारत उससे कैसे बनेगा, यही बात हमको समझने की आवश्यकता है।
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। तिरंगा राष्ट्रध्वज देशाच्या एकतेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलं आहे। हर घर तिरंगा अभियानासंदर्भात नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। देशातल्या प्रत्येक नागरिकानं या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। राष्ट्रध्वजाबद्दल बोलताना ते म्हणाले,
जो हम 140 करोड भारतीयों के सपनों को, उनके अनगिनत बलिदानों के स्मृतियों को, एकजुटता और साहस के साथ में घड़े हुए भारत के वादे को और विचार को अपने भीतर समेटकर भारत के लोगों को विकसित भारत का लक्ष्य प्राप्त करने के लिए निरंतर प्रेरित करता और सामूहिकता के भाव में बांधता है। आज भी जब घर पे जब व्यक्ति हाथ में तिरंगा लेकर के खड़ा होता है और सम्मान के साथ में अपने घर की छत पर, अपने घर की बालकनी पर, अपने प्रतिष्ठान में तिरंगे को लहराता है, तो निश्चित रूप से उसके मन में वही भाव होता है जो भाव शहीद आजम भगत सिंह या उस समय के स्वतंत्रता सेनानियों के मन में था।
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कथा आणि एकतेचं महत्व सांगणाऱ्या चित्रपटांच्या हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला काल दिल्लीसह मुंबई, पुणे आणि चेन्नई इथं प्रारंभ झाला। राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं 3 दिवसांचा हा महोत्सव आयोजित केला आहे। मुंबईत या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते झालं। पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो। यावर्षी तामिळनाडूमधील कोईम्बतूर इथं जागतिक हत्ती दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केलं गेलं आहे। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसंच तामिळनाडू वनविभाग यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात हत्तींचं संवर्धन, मानव हत्ती संघर्ष सोडवणं या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे। 18व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे। मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉ अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेचं आतापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून 64 देशांमधून एकंदर 288 विद्यार्थी यात सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेची आयोजक संस्था असलेली होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली। भारताकडून 5 विद्यार्थ्यांचा चमू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्याचं नेतृत्व हरविंदर कौर जस्सल आणि जसजीत सिंग बागला हे दोघे करणार आहेत। बँकॉकमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आणि 22 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुद्ध स्पर्धेत 80 किलो वजनी गटात महिलांच्या स्पर्धेत रितिकानं काल सुवर्णपदक पटकावलं। या विजयासह भारतानं या स्पर्धेत 27 पदकांची कमाई केली आहे। 19 वर्षांखालील गटात 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्यपदकं तर 22 वर्षांखालील गटात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्यपदकांचा समावेश आहे। हवामान। हिमाचल प्रदेशात संततधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढली आहे, त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या दूरध्वनीवरून चर्चा, रशिया युक्रेन संघर्षविरामाबाबत प्रयत्न करण्याची पंतप्रधानांची ग्वाही, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध, अन्नदाता शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं ही काळाची गरज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आणि आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला 27 पदकं, रितिकानं पटकावलं सुवर्णपदक। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।